हॅलो, श्रुती मॅडम बोलतायत ना? मॅडम विशाल बोलतोय, फळांच्या अभिरुची मधून. मागे तुम्ही इन्क्वायरी केली होती बा फ्लॅट संदर्भात, चालेल चालेल चालेल, काय प्रॉब्लेम नाही.